आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या 18वी लोकसभा विकसित भारताच्या उभारणीसाठी काम करेल पंतप्रधानांचं प्रतिपादन. लोकसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी. मुरलीधर मोहोळ प्रतापराव जाधव आणि रक्षा खडसे या राज्यातल्या खासदारांनी घेतली मराठीतून शपथ. पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करण्यासाठी आवश्यक संयुक्त सर्वेक्षण करण्यास संरक्षण मंत्रालयाची मान्यता. बेकायदा पबवर कठोर कारवाईचे तसंच अंमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामं पाडण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुण्याच्या पोलीस आयुक्तांना आदेश. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला हरवत भारताची उपांत्य फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या 18वी लोकसभा विकसित भारताच्या उभारणीसाठी काम करेल असं सांगून सरकार सर्वांना सोबत घेऊन लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करेल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिली. संसदेचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सरकार चालवण्यासाठी बहुमताची गरज असते मात्र देश चालवण्यासाठी सर्वांचं एकमत होणं महत्वाचं आहे असं पंतप्रधान म्हणाले. प्रत्येकाला सोबत घेऊन राज्यघटनेचं पावित्र्य जपत देशहितासाठीचे निर्णय वेगानं घेऊन प्रगती साधण्याची आपल्या सरकारची इच्छा आहे असं मोदी यांनी सांगितलं. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रारंभी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हंगामी सभापती भर्तृहरी मेहताब यांना सभापतीपदाची शपथ दिली. त्यानंतर लोकसभेच्या कामकाजाच्या सुरुवातीला मेहताब यांनी नवनिर्वाचित खासदारांना खासदारपदाची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी आणि त्यानंतर अन्य खासदारांनी शपथ घेतली. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, जळगावच्या खासदार रक्षा खडसे यांनी मराठीतून शपथ घेतली. संसदेच्या नव्या इमारतीतील सभागृहात पहिल्यांदाच संसदेचं अधिवेशन होत आहे. विरोधी पक्षांच्या इंडी आघाडीचे खासदार अधिवेशनाच्या कालच्या पहिल्याच दिवशी संसदेमध्ये राज्यघटनेच्या प्रती घेऊन आले होते. गव्हाची साठेबाजी रोखण्यासाठी तसंच किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं गव्हाच्या साठवणुकीवर मर्यादा घातल्या आहेत. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातले घाऊक, किरकोळ व्यापारी, साखळी पुरवठादार आणि प्रक्रिया उद्योग यांनाही साठवणूक मर्यादा लागू असेल. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे सचिव संजीव चोप्रा यांनी काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांना ही माहिती दिली. गव्हाच्या साठ्याची कमाल मर्यादा घाऊक व्यापाऱ्यांसाठी 3,000 टन, किरकोळ विक्रेत्यांसाठी 10 टन तर साखळी पुरवठादारांसाठी सर्व गोदामांमध्ये मिळून 3,000 टन इतकी असेल. देशात गव्हाची उपलब्धता कमी असल्याच्या वृत्ताचा चोप्रा यांनी इन्कार केला. राज्यातलं सरकार सर्वसामान्यांचं आणि शेतकऱ्यांचं सरकार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत केंद्राबरोबरच राज्य सरकारनंही शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान दिलं आहे. तसंच धानाला 700 रुपये बोनस देत आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सांगितलं. भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीवरील जलपर्यटन आणि अन्य विकास कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. भंडारा जिल्ह्याच्या वाढीव विकास आराखड्याला मंजुरी देण्यात येईल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करण्यासाठी आवश्यक असलेलं संयुक्त सर्वेक्षण करण्यास संरक्षण मंत्रालयानं मान्यता दिली आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. सध्याची धावपट्टी हवाई दलाच्या मालकीची असल्यानं यासाठीचं पत्र मोहोळ यांनी नुकतंच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना दिलं होतं. याबाबत मोहोळ यांची काल नवी दिल्ली इथं केंद्रीय संरक्षण सचिव आणि पुण्याच्या विभागीय आयुक्तांबरोबर संयुक्त बैठक झाली त्यामध्ये या सर्वेक्षणाला मान्यता देण्यात आली. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा सातारा जिल्ह्यातला प्रवास उत्साहात, शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनानं सतर्क राहावं अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या आहेत. पालखी सोहळा नियोजनाच्या आढावा बैठकीमध्ये ते काल बोलत होते. वारकऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सर्व सुविधा दर्जेदार असाव्यात अशी सूचना त्यांनी केली. जिल्ह्यातल्या अतिवृष्टीची शक्यता असलेल्या आणि दरडप्रवण क्षेत्रात करायच्या उपाययोजनांचाही देसाई यांनी आढावा घेतला. पुण्यातल्या अंमली पदार्थ प्रकरणी बेकायदेशीर पबवर कठोर कारवाई करण्याचे आणि अंमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामावर बुलडोझर फिरवण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दूरध्वनी करून मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले. पुण्याला अंमली पदार्थ मुक्त शहर बनवण्यासाठी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर नव्यानं कारवाई सुरू करावी असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागानं धडक कारवाई केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 9 जणांवर गुन्हा दाखल झाला असून 8 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी दिली आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलांचा पुणे पोलीस शोध घेत आहेत. या मुलांनी जेवण आणि मद्यावर 80,000 ते 85,000 रुपये खर्च केले असं गिल यांनी सांगितलं. या प्रकरणी 40 ते 50 जणांची चौकशी केली जाईल. सूचना देऊनही लक्ष ठेवण्यात दिरंगाई केल्याबद्दल 2 पोलीस अधिकारी आणि 2 अंमलदारांवर कारवाई करण्यात आल्याची माहितीही संदीप गिल यांनी दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. शासकीय अधिकारी जेव्हा संवेदनशीलतेनं काम करतात त्यावेळी गोरगरीब जनतेची कामं लवकर होतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी त्याचं उदाहरणच घालून दिलं आहे. लाभार्थींना आवश्यक असणारी केवायसी प्रमाणपत्र पूर्ण करून घेण्यासाठी ते थेट शेतकऱ्यांच्या शेतातच पोहोचले. विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी प्रमाणपत्र दाखले मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये शिबिरं आयोजित केली. नागरिकांचं नुकसान होऊ नये म्हणून सुट्टीच्या दिवशीही काम करणाऱ्या वसावे यांच्या कामाविषयी जाणून घेऊया खुद्द त्यांच्याच कडून.
याच दिवसापासून आम्ही ईवायसीचं काम करतोय. त्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेले शेतकरी आहेत त्यांचं व्हेरिफिकेशन होणं खूप महत्वाचं आहे. परंतु एवढे दिवस होऊनही बरेच शेतकरी त्यांचं व्हेरिफिकेशन करू शकले नाही. पण आपण जोपर्यंत खात्री करत नाही की नेमके काय अडचणी आहे त्या शेतकऱ्यांच्या तोपर्यंत आपण प्रॉपरली प्रशासन हँडल करू शकणार नाही किंवा आपण प्रॉपरली प्रशासन ज्या पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे ते करू शकत नाही. तर त्यांच्या अडचणी जर आपल्याला माहीत असल्या तर आपण चांगल्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत योजनेचा लाभ देऊ शकतो. तर कालच्या याच्यामध्ये असं दिसून आलं की काही लोक खरोखर आजारी होते आणि त्यांच्या घरापासून तर रस्त्यापर्यंतचं जर अंतर पाहिलं तर तिथं रिक्षा किंवा अन्य कुठलेही वाहनं तिथं जाऊ शकत नाही. मग अशा वेळेस एकतर त्यांच्यापर्यंत शासकीय यंत्रणेनं पोहोचणं आवश्यक आहे किंवा दुसरं त्यांना दुसरा पर्याय काय उपलब्ध आहे का असेल तर त्याच्यावर काम करणं अपेक्षित आहे. ह्या दृष्टिकोनातून मी कालची व्हिजिट केली किंवा कालची जी भेट दिली होती त्यामागचा उद्देशच होता.
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातल्या मृत मुलांच्या पालकांनी काल मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या प्रकरणाचा खटला द्रुतगती न्यायालयात चालवून दोषींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. नीट परीक्षा गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेल्या लातूरमधल्या एका आरोपीला न्यायालयानं 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातल्या आरोपींना लातूर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. बातमी क्रिकेटची. भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ काल जाहीर करण्यात आला. 5 सामन्यांच्या T20 मालिकेसाठी शुभमन गिल भारतीय संघाचा कर्णधार असेल. येत्या 6 ते 14 जुलै दरम्यान हे सामने खेळले जाणार आहेत. अभिषेक, नितीश रेड्डी, रियान आणि तुषार यांना संघामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्याची संधी मिळणार आहे. यष्टीरक्षक म्हणून ध्रुव जुरेल याची निवड करण्यात आली आहे. T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं ऑस्ट्रेलियावर 24 धावांनी मात करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. गयाना इथं झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं 205 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मानं 41 चेंडूत 92 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्यांनी धावांचं अर्धशतक केवळ 19 चेंडूंमध्ये पूर्ण केलं. भारतानं दिलेलं 206 धावांचं लक्ष्य गाठताना ऑस्ट्रेलियाचा संघ 7 गडी बाद 181 धावात करू शकला. भारतीय गोलंदाजांनीही सामन्यात चमकदार कामगिरी केली. अर्षदीप सिंगनं 37 धावांमध्ये 3 गडी तर कुलदीप यादवनं 24 धावांच्या मोबदल्यात 2 गडी बाद केले. हवामान. उद्या सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह जोरदार पावसाचा अंदाज असून मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. 18वी लोकसभा विकसित भारताच्या उभारणीसाठी काम करेल, पंतप्रधानांचं प्रतिपादन. लोकसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी. मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे या राज्यातल्या खासदारांनी घेतली मराठीतून शपथ. पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करण्यासाठी आवश्यक संयुक्त सर्वेक्षण करण्यास संरक्षण मंत्रालयाची मान्यता. बेकायदा पबवर कठोर कारवाईचे तसंच अंमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामं पाडण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुण्याच्या पोलीस आयुक्तांना आदेश आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला हरवत भारताची उपांत्य फेरीत धडक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.